ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेचे दर कोलमडले. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेचे दर प्रति पॉंड 15 सेंटवरून 12 ते 12.5 सेंट पर्यंत खाली आले आहेत. कोरोनामुळे निर्यातीसाठी जहाजांची उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्यानं तुर्तास निर्यातच ठप्प होईल अशी भीती साखर कारखानदारांमध्ये पसरली आहे. जगभरातील साखरेचं उत्पादन यंदा तुलनेनं घटल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर प्रति किलो 15 सेंटपर्यंत वधारले होते. गेल्या 2 वर्षातील हा उच्चांक होता. भारतात अतिरिक्त साखर शिल्लक असल्यानं निर्यातीला मोठी संधी आहे. केंद्र सरकारनंही 60 लाख टन निर्यातीचं लक्ष देताना निर्यात सवलतीही देऊ केल्या आहेत. याबाबत बोलताना साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे म्हणाले, ही साथ कमी झाल्याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजार सुधारणार नाही. निर्यातीसाठी जहाजही मिळणार नाहीत. यंदा 60 लाख टन साखर निर्यातीचं लक्ष गाठणं कठीण आहे. आतापर्यंत सुमारे 38 लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत, तर सुमारे 23 लाख टन साखरेची प्रत्यक्ष निर्यात झाली आहे. चांगला दर मिळत असल्यानं साखर कारखानदारही उत्साहात होते. या हंगामात लक्ष्याच्या जवळपास म्हणजेच 50 ते 55 लाख टन साखरेची निर्यात होईल असा अंदाज होता.